ओ पलम जी ये सजा दो दादा हो।